सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:39 झालंय. तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि माझ्या सोबत कोण आहे लाइन वर? गुड मॉर्निंग
अजय बोलतोय.
अजय कसा आहेस रे?
एकदम छान आहे.
मन सांगा काय करता आयुष्यात? आपण
जितकं चांगलं करतील तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. आनंद जीवन जगलं पाहिजे असं करतो काहीतरी. त्याच्यामध्ये रेडिएशनचा बराच मोठा हात आहे.
ओ माय गॉड.
आमचे विचार रेडिएशन लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यातनं एखादा माणूस जरी सुधारला तरी आम्हाला आनंद वाटतो.
नाईस, दॅट्स सो नाईस ऑफ यू.
मी बऱ्याच वेळेचा फोन लावायचा प्रयत्न करत होतो यासाठी की तुमचा जो आजचा टॉपिक होता की बा अंधश्रद्धा किंवा या पायी लोकांची जी मर्डर खून होतात या संदर्भातला, तर मला हे सांगायचं ऍक्च्युली मुळात आता लोकांची मानसिकताच काय आहे ती समजत नाहीये. बरोबर आहे.
बरोबर.
परंतु अंधश्रद्धेचं जे काही मूळ आहे ना ते आपण याच्यातनं फाइंड आउट केलं पाहिजे. मी सांगतो की अंधश्रद्धा जो भाग आहे ना, मुळात जगात असा एकही माणूस अस्तित्वात नाहीये ज्याच्याकडे श्रद्धा नसते. त्याची श्रद्धा कोणाकोणावरती असते? कोणाच्या आईवर असेल
आणि असायलाही हवी. बरोबर.
पण त्याची श्रद्धा कोणा ना कोणावरती असते मला असं वाटतं. अंधश्रद्धेचं मूळ जे आहे ना ते असं आहे की तुम्ही लोकांना मुळातच शिकवत नाही तुम्ही श्रद्धा कशावर ठेवायला पाहिजे, प्रेम कशावर करायला पाहिजे. माझं म्हणणं आहे जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीसाठी वाईट करण्याचं कृत्य करायला जातो ना तेव्हा त्याला मुळात हेच कळत नाही की वाईट की चांगलं आहे.
बरोबर. बरोबर.
चांगलं करता येत नाही आणि वाईट करण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे नसते त्यावेळेस तो अंधश्रद्धेच्या मार्गाकडे जातो.
बरोबर.
म्हणजे त्याला काय आहे की बा मला आता समोरच्या व्यक्तीचं वाईट करता येत नाही, मग बा मी कोणाकडे तरी जाईल, एखाद्या साधूकडे जाईल, ढोंगी माणसाकडे जाईल, त्याच्याकडनं असं काहीतरी वाईट करून घेईल कृत्य, म्हणून तो अंधश्रद्धेच्या मार्गाला वळतो.
आणि मग तिथून होतात सगळ्या चुकांना सुरुवाती. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर आजचा आपला जो विषय आहे, बोलायला माणूस राहिला नाहीये का, डिस्कशन होत नाहीये घरांमध्ये आणि शेअर करणं ही भावना कमी होत चाललेली आहे आणि त्यातूनच कुठेतरी आत्महत्या आणि डिप्रेशन, एखाद्याचा खून करणं, अंधश्रद्धेच्या पोटी कोणाला तरी जाच करणं, त्रास देणं, अक्षरशः एका मुलीला किडनॅप केलं गेलं आणि तिला चटके वगैरे दिले गेले, 6 दिवस तिला कैद ठेवण्यात आलं, किती वर्स्ट ऑफ द वर्स्ट प्रकार आपल्याला सध्या वाचायला पाहायला ऐकायला मिळत आहेत. आणि या सगळ्या सिच्युएशन कुठेतरी आहे ना आपली मानसिकता बदलणं इथं येऊन थांबतंय. बोलणं त्यासाठी, डिस्कस करणं, संवाद साधणं. संवाद साधायला माणूस नाही आहे. मी तर आमच्या मला जितकी लोकं भेटतात इकडं, मला फोन जी लोकं करतात त्यांना हे सांगतो मी, खरंच मनापासून सांगतो आणि खरंच मी फॉलो करतो त्या गोष्टी की बाबांनो आयुष्यात कोणी माझं ऐकणारं नाही आहे अशी भावना ठेवू नका. मी इथे बसलेलो आहे, माझा नंबर तुमच्याकडे आहे, 6601935 हा नंबर आहे. तुम्हाला जर काहीही ऐकवावंसं वाटत असेल, काहीही बोलावंसं वाटत असेल, खरंच मन मोकळं करावंसं वाटत असेल, आपल्या विषयाशी संबंधित नसणाऱ्या गोष्टी त्या असोत भले, पण मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. ॲटलिस्ट एक अशॉरिटी मिळते की माझ्याकडे हा एक माणूस आहे जिथे मी माझं मन मोकळं करू शकतो, जिथे मी मला ज्या गोष्टी वाटतायत त्या बोलू शकतो. भले मग तो बायकोनं मला रागवलं ही आयुष्यातली गोष्ट असेल किंवा आयुष्यातली मोठ्यात मोठी गोष्ट जी मी कोणासोबतही शेअर करू शकत नाही अशी एखादी गोष्ट असेल, म्हणजे या गोष्टीची जर भीती असेल की सगळ्या गोष्टी मी ऐकवत सुटीन तर नाही. वैसे सब लोग जानते हैं इतनी सेन्सिटिव्हिटी मुझ में है. मॉर्निंग नंबर 1 मध्ये खऱ्या अर्थानं ही भावना मनातून काढून टाका की मला माझं ऐकणारं कोणी नाही आहे. काहीही बोलावंसं वाटत असेल प्लीज बोला. आणि यासाठी आता तर एक नव्यानं प्लॅटफॉर्म आपण अवेलेबल करून देतो आहे. यूथ जनरेशन, मग कॉलेजमध्ये जाणारी पोरं असतील किंवा आपली जॉब करणारी मंडळी असतील, कुणीही मनानं यूथ असला म्हणजे झाला विषय. या सगळ्या लोकांनी गेट टुगेदर, या सगळ्या लोकांनी एकत्र यायचं आणि एकत्र येऊन वेगवेगळे जे विषय आहेत आपल्या मनातले ते मांडणं, त्या विषयांवरती चर्चा करणं, वाद घालणं, भले भांडणं होतील पण काहीतरी प्रोडक्टिव्ह निघेल, काहीतरी थॉट प्रोसेस एक चांगली डेव्हलप होईल ह्या अनुषंगानं एक प्रयत्न होणार आहे. एक ग्रुप बनणार आहे आणि या ग्रुपचा हिस्सा जर तुम्हालाही बनायचा असेल तर व्हॉट्सअप करू शकता तुम्ही मॉर्निंग नंबर 1 स्पेस युअर नेम अँड सेंड इट टू 8380003535. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर येत्या काही दिवसांमध्ये या सगळ्या कामाला आता जरा वेग येणार आहे. सो जस्ट स्टे ट्यून, बजाते राहो.